आंधळ्या व्यक्तीला बरं केल्यानंतर येशू एका शहरामध्ये आला. तेथून तो पुढे जात असताना जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य जो कर जमा करणाऱ्यांचा मुख्य अधिकारी होता तो फार श्रीमंत होता आणि तो येशूला पाहण्यासाठी उत्सुक होता. तो येशूला पाहण्यासाठी गेला, परंतु तिथे गर्दी असल्यामुळे त्याला येशू काही दिसेना, कारण तो ठेंगणा होता. मग येशू ज्या वाटेने जाणार होता त्या वाटेने तो धावत पुढे गेला आणि तो एका झाडावर चढला. येशू तिथे आल्यावर त्याने त्याच्याकडे वर पाहिले व म्हटले, जक्कया, लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी मुक्काम करायचा आहे. जक्कै घाईने खाली उतरला आणि त्याने आनंदाने येशूचं स्वागत केलं. आणि येशू त्याच्या घरी आल्यावर पाहणारे लोक कुरकुर करून म्हणू लागले, पहा, वाईट कामे करणाऱ्याच्या घरी येशू जात आहे. तेव्हा जक्कै म्हणाला, मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो आणि ज्याच्याकडून मी अन्यायाने घेतलं आहे ते मी चौपट परत देतो. तेव्हा येशू म्हणाला, आज ह्या घराला मुक्ती मिळाली आहे, कारण मी अशा लोकांना शोधण्यासाठी आलो आहे जे वाईट कामामुळे नाश होत आहेत.